नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये शिकागो इथं जागतिक धर्म परिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाला आज 132 वर्ष पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात या घटनेचं स्मरण करून सद्भावना आणि बंधुत्वावर भर दिला. आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्त समाज माध्यमावर जारी केलेल्या संदेशात भारताच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विनोबा भावे यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचं स्मरण केलं. विनोबा भावे यांचे विचार आपल्याला विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात असं पंतप्रधानांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत चारपदरी हरित क्षेत्र महामार्ग बांधण्यासह एकूण 750 कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या 2 प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधल्या भागलपूर, दुमका, रामपूरहाट, एकेरी रेल्वे मार्गाच्या 177 किलोमीटर लांबीच्या दुपदरीकरणाचा यात समावेश आहे. लहान उपग्रहांच्या उड्डाणासंदर्भातील स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल म्हणजेच SSLV तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो यांच्या दरम्यान तंत्रज्ञान हस्तांतरण करार काल पार पडला. इस्रोनं विकसित केलेलं हे जलद, मागणीनुरूप काम करणारं लॉन्च व्हेईकल म्हणून तयार करण्यात आलं आहे. GST कमी होणाऱ्या दरांची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी उत्पादित केलेल्या किंवा विक्री न झालेल्या वस्तूंची सुधारित किमतीवर 31 डिसेंबरपर्यंत विक्री करण्याची मुभा केंद्र सरकारनं उत्पादकांना दिली आहे. यासंदर्भातलं परिपत्रक केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं काल जारी केलं. कंपन्यांना जुन्या मालावर नवीन किंमत छापून किंवा नव्या किमतीचे स्टिकर लावून त्यांची विक्री करता येईल. हे करताना जुनी किंमत दिसत राहील याची खबरदारी घेण्याची सूचनाही मंत्रालयानं केली आहे. GST दरांमध्ये झालेल्या फरकाचा फायदा ग्राहकांना पूर्णपणे होईल याची विक्रेत्यांनी खबरदारी घ्यावी असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. नेपाळमधली राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून राज्यातल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहे. ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. यामध्ये ठाण्यातले सर्वाधिक तर नाशिकमधले 4 नागरिक आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयाविरोधात OBC समाजानं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे. आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय राज्य शासनानं घेऊ नये अशी मागणी OBC समाजानं केली आहे. सातारा इथं होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत अतिरिक्त 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाद्वारे काल पुण्यात आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण ज्येष्ठ हास्यचित्रकार शिद फडणीस यांच्या हस्ते करण्यात आलं. साताऱ्याचं ऐतिहासिक महत्व या बोधचिन्हातून प्रकट करण्यात आलं आहे. उत्तमोत्तम साहित्याचे मराठीत अनुवाद व्हावेत यासाठी अनुवाद समिती स्थापन करण्यात आली असल्याचंही सामंत म्हणाले. राज्यातल्या अमराठी व्यक्तींना मराठी शिकण्यासाठी लवकरच अॅप विकसित केलं जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणाची काल बीड इथं विशेष न्यायालयात सुनावणी झाली. आरोपी विष्णू चाटे याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयानं आपला आदेश राखून ठेवला आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 24 सप्टेंबर रोजी होणार आहे. जालना शहर महानगरपालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात 13,000 नळ जोडणी अनधिकृत आढळून आली आहेत. या प्रकरणी नोटीस देण्यात आली असून या संदर्भातली सुमारे 5,000 प्रकरणं आता 13 सप्टेंबर रोजी लोकअदालतीत ठेवण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या पहिल्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर 9 गडी राखून सहज विजय मिळवला. भारतीय संघाचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध येत्या 14 तारखेला होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.